अरे ते मायला ये नाही तर कशाला झग मारायला काम करतात कुणाल भाऊ. अरे ते मायला अशा कारागिराला सरळ देवनाला धाडलं पाहिजे. अहो याला फुल पॅन्ट शिवायला कापड दिलं तर त्या शिवा फाटक्या शिंप्याने खुशाल हातचटी शिवली आणि हुक लावायला सांगितलं तर ह्यो मोठा नाडा लावला. मायला आता सिनेमाची बाज येली असती तिथं फक्त आम्ही दोघच असतो गंगी आणि मी. हे लगीन लगीन इथं सेपारी पीठ बायापोरी दोन पायावर बसावं लागतं हे त्याला कुठं माहीत. तिथं मायला योग आणखी इंटरनॅशनल फॅलम हो बघा बघा त्या बाईनं तिचं एवढं मोठं सामान त्या बाबाच्या भोकांडी दिलं आणि ती बाई खुशाल चाली महाराणी वाणी हे आहे.
पंधरा सोळा सतरा चौदा पंधरा सोळा सतरा लागलं अठरा वसा वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल चौदा पंधरा सोळा सतरा चौदा पंधरा सोळा सतरा लागलं अठरा वसा वयान केली कमाल पूर्ण नवरा केला हमाल वयान केली कमाल पूर्ण नवरा केला हमाल फिरायला हात गाडी ती फक्त नवरा ओढी अशी दोघांची जमली जोडी अशी दोघांची जमली जोडी जशी पाण्यावर फिरते होडी जशी पाण्यावर फिरते होडी तिला सिग्नल हिरवा रुमाल तिला सिग्नल हिरवा रुमाल वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल या वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल तिच्यात मागे तुटी ती पियाला मागते फ्रुटी ती पियाला मागते फ्रुटी हा आवळत बसतो मुठी हा आवळत बसतो मुठी तुम्ही हसून उगा दमाल तुम्ही हसून उगा दमाल वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल या वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल दगड कोणी कुणाला मारत दगड आज गावात गातई लफड आज गावात गातई लफड जो सुता अशी ही धमा जो सुता अशी ही धमा ह्या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल चौदा पंधरा सोळा सतरा चौदा पंधरा सोळा सतरा लागलं अठरावता ह्या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल ह्या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल ह्या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल